सा त्वस्मिन् परम प्रेम रूपा। नारद महर्षिनी आपल्या भक्तिसूत्रामध्ये भक्तीची सुंदर व्याख्या केलेली आहे। भगवंताच्या ठिकाणी नित्य परम प्रेम असणं याला नारद महर्षी भक्ती असं म्हणतात। भक्ती श्रद्धा हे शक्तीचं अत्यंत सूक्ष्म आणि विलक्षण प्रभावी रूप आहे। श्रद्धा ही एक भावस्थिती आहे। एवढंच सांगता येतं की भक्ती ही कृती आहे। जागी झालेली श्रद्धा ज्या कृतीने जोपासली जाते, विकसित होते, दृढ होतं जाते, ती कृती म्हणजे भक्ती। बाह्य वातावरण अनुकूल असो वा प्रतिकूल, कोणत्याही परिस्थितीत आपण शांत समाधानी आनंदी आहोत अशी मनाची परमोच्च भावावस्था आपल्यातील भगवंतावरील दृढ निष्ठेने श्रद्धेने साधली जाते। ही श्रद्धा अभ्यासाने प्रयत्नाने जोपासता येते। हे सारे प्रयत्न हा अभ्यास म्हणजे भक्ती। भक्तीच्या या मार्गाने जाऊनच संतानी स्वरूप जाणले। संतांना जो आनंद मिळाला तो आनंद सर्वांना अनुभवता यावा यासाठी सामान्य माणसाचा आवाका, त्याच्या मर्यादा, त्याची क्षमता यांचा विचार करून त्यांनी या मार्गाची सुरेख आखणीही करून दिली। या भक्तिमार्गाच्या 9 पायऱ्या त्यांनी सांगितल्या। श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम। या नवविधा भक्तीच्या राजमार्गाने जो साधक जाईल त्याच्या जीवनात कामनेची निवृत्ती, प्रेमाची प्राप्ती, ज्ञानाची दीप्ती, कृपेची शक्ती आणि साक्षात्काराची पूर्ती एकदम विरसू लागतील यात शंकाच नाही। श्रवण भक्तीचं सार सांगताना श्री समर्थ म्हणतात, ऐसे हे अवघेची ऐकावे परंतु सार शोधोनी घ्यावे, असारते जाणोनी त्यागावे, या नाव श्रवण भक्ती। दासबोधातील नवविधा भक्तींपैकी श्रवण भक्ती, कीर्तन भक्ती, नामस्मरण भक्ती, पादसेवन भक्ती आणि अर्चन भक्ती या 5 समासांचे निरूपण आणि वाचन आपणास ऐकावयास मिळणार आहे। श्री समर्थांच्या वाङ्मयीन सागरातील काही बिंदू आपण आपल्यासाठी राखून ठेवू शकलो तर आपले जीवन कृतार्थ झाल्याशिवाय राहणार नाही यात शंकाच नाही। शेवटी समर्थांच्या जवळ एकच मागणी मागूया, मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासित्वा बोध वावे, अपत्या परी पाववी प्रेमरासा महाराजया सद्गुरु रामदासा। आशीर्वादपर निरूपण श्री समर्थांच्या घराण्यातील 11 वंशज श्री भूषणस्वामी। संकल्पना निर्मिती व निरूपण समर्थ भक्त श्री मोहनबुवा रामदासी सज्जनगड आणि हार्मोनियम वरसात श्री अमोघ रानडे। जय जय रघुवीर समर्थ।
जय जय रघुवीर समर्थ। आपले प्रेम दृश्य जगतावर किंवा व्यक्तीवर असते, हेच प्रेम भगवंताकडे रूपांतरित करणे म्हणजे भक्ती। भगवंताविषयी प्रेम निर्माण होण्याचा पहिला मार्ग म्हणजे त्याच्याविषयी ऐकत राहणे, यालाच श्री समर्थ श्रवण भक्ती असे म्हणतात। संतांची वचने एकाग्रतेने ऐकणे ही एक मोठी सिद्धीच आहे। चित्त शुद्ध करावे, पूर्वग्रह मुक्त करावे, संकल्प विकल्प शंका कुशंका आवड निवड या द्वंद्वातून ते मुक्त झाले की एकाग्रता साधली जाईल। श्री समर्थांनी सांगितलेल्या श्रवण भक्तीमध्ये ईश्वर प्राप्तीसाठीचे साधन मार्ग तर आहेतच, पण त्याचबरोबर भूगोल, खगोलशास्त्र, आरोग्यशास्त्र, भूगर्भशास्त्र, संगीतशास्त्र एवढेच नव्हे तर 14 विद्या आणि 64 कला यांचा देखील अंतर्भाव आहे। भक्तीच्या नावाखाली साधक एककल्ली आणि एकांगी असू नये हीच समर्थांची इच्छा आहे। विविध कला आणि विद्या ऐकावयाच्या म्हणजेच त्यातील ईशतत्वाचा शोध घ्यायचा। श्रवण करताना सार ग्रहण करून असार टाकून द्यावे असा विचार समर्थांनी मांडला आहे। जे प्रत्यक्ष कृतीत आणावायचे आहे ते सार तर आपल्यातील जे दोष आपणास टाकून द्यायचे आहेत त्याला असार म्हणतात. श्रवणाने उपरती होते. प्रपंचात जे बद्ध असतात ते मुमुक्ष होतात आणि मुमुक्षूंचे साधक होतात. हे साधक नेमाने साधन करीत राहिले, अभ्यास वाढवित गेले तर स्वरूपाची ओळख करून घेतात. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ श्रीराम. जय जय जी गणनाथा तू विद्या वैभवे समर्था. अध्यात्मविद्येचा परमार्था मज बोलवावे श्रीराम. नमो शारदा वेद जननी सकळ सिद्धी जये चेनी. मानस प्रवरतले मननी स्फूर्ती रूपे श्रीराम. आताठवू सद्गुरु जो पराचाही परू. जयाचे ज्ञान विचारू कळो लागे श्रीराम. श्रोतेने पुसले बरवे भगवत भजन कैसे करावे. म्हणून बोलिले स्वभावे ग्रंथांतरी श्रीराम. सावध होऊन श्रोते जन ऐका नवविधा भजन. सत्शास्त्री बोलिले पावन होईजे येणे श्रीराम. श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यं आत्मनिवेदनं. नवविधा भजन बोलिले तेची पुढे प्रांजळ केले. श्रोती अवधान दिधले पाहिजे आता श्रीराम. प्रथम भजन ऐसे जाण हरिकथा पुराण श्रवण. नानाध्यात्म निरूपण ऐकत जावे श्रीराम. कर्म मार्ग उपासना मार्ग ज्ञान मार्ग सिद्धांत मार्ग योग मार्ग वैराग्य मार्ग ऐकत जावे श्रीराम. नाना व्रतांचे महिमे नाना तीर्थांचे महिमे नाना दानांचे महिमे ऐकत जावे श्रीराम. नाना महात्मे नाना स्थाने नाना मंत्र नाना साधने नाना तपे पुरश्चरणे ऐकत जावी श्रीराम. दुग्धाहारी निराहारी फळाहारी पर्णाहारी तृणाहारी नानाहारी कैसे ते ऐकावे श्रीराम. नाना पिंडांची रचना नाना भूगोल रचना नाना सृष्टीची रचना कैसी ते ऐकावी श्रीराम. उष्णवास जळवास शीतवास आरण्यवास भूगर्भाणि आकाशवास कैसे ते ऐकावे श्रीराम. जपी तपी तामस योगी नाना निग्रह हट योगी शाक्त आगम घोर योगी कैसे ते ऐकावे श्रीराम. नाना मुद्रा नाना आसने नाना देखणी लक्षस्थाने पिंडज्ञाने तत्वज्ञाने कैसे ते ऐकावे श्रीराम. नाना पिंडांची रचना, नाना भूगोल रचना, नाना सृष्टीची रचना, कैसी ते ऐकावे श्रीराम। चंद्र सूर्य तारा मंडळे, ग्रह मंडळे मेघ मंडळे, एकवीस स्वर्गे सप्त पाताळे, कैसे ते ऐकावे श्रीराम। ब्रह्मा विष्णु महेश स्थाने, इंद्र देव ऋषि स्थाने, वायो वरुण कुबेर स्थाने, कैसी ते ऐकावे श्रीराम। नवखंडे चौदा भुवने, अष्टदिक्पाळांची स्थाने, नानावने उपवने गहने, कैसी ते ऐकावे श्रीराम। गणगंधर्व विद्याधर, यक्ष किन्नर नारद तुम्बर, अष्टनायका संगीत विचार, कैसा तो ऐकावा श्रीराम। राग ज्ञान ताळ ज्ञान, नृत्य ज्ञान वाद्य ज्ञान, अमृत वेळ प्रसंग ज्ञान, कैसे ते ऐकावे श्रीराम। चौदा विद्या चौसष्टी कळा, सामुद्रिक लक्षणे सकळ कळा, बत्तीस लक्षणे नाना कळा, कैशा त्या ऐकाव्या श्रीराम। मंत्र मोहरे तोटके सिद्धी, नाना वल्ली नाना औषधी, धातु रसायन बुद्धि, नाडी ज्ञाने ऐकावे श्रीराम। कोण्या दोषे कोण रोग, कोण्या रोगास कोण प्रयोग, कोण्या प्रयोगास कोण योग, साधे तो ऐकावा श्रीराम। रवरवादी कुंभपाक, नाना यातना येम लोक, सुख दुखादी स्वर्ग नरक, कैसा तो ऐकावा श्रीराम। कैशा नवविधा भक्ति, कैशा चतुर्विधा मुक्ति, कैसी पाविजे उत्तम गति, ऐसे हे ऐकावे श्रीराम। पिंड ब्रह्मांडाची रचना, नाना तत्व विवंचना, सारा सार विचारणा, कैसी ते ऐकावे श्रीराम। सायोज्यता मुक्ति कैसी होते, कैसे पाविजे मोक्षाते, या कारणे नाना मते शोधित जावी श्रीराम। वेदशास्त्रे आणि पुराणे, महावाक्याची विवरणे, तनुचतुष्टय निरशने, कैसी ते ऐकावे श्रीराम। ऐसे हे अवघेची ऐकावे, परंतु सार शोधून घ्यावे, असार ते जाणोनी त्यागावे, यानाव श्रवण भक्ती श्रीराम। सगुणाची चरित्रे ऐकावी, काते निर्गुण अध्यात्मे शोधावे, श्रवण भक्तीची जाणावे, लक्षणे ऐसी श्रीराम। सगुण देवाची चरित्रे, निर्गुणाची तत्वे यंत्रे, हे दोनी परम पवित्रे, ऐकत जावी श्रीराम। जयंत्या उपोषणे नाना साधने, मंत्र यंत्र जप ध्याने, कीर्ती स्तुती स्तवने भजने नानाविधे ऐकावे श्रीराम। ऐसे श्रवण सगुणाचे अध्यात्म निरूपण निर्गुणाचे विभक्ती सांडून भक्तीचे मूळ शोधावे श्रीराम। श्रवण भक्तीचे निरूपण निरोपिले असे जाण पुढे कीर्तन भजनाचे लक्षण बोलिले असे श्रीराम। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे श्रवण भक्ति निरूपण नाम समास पहिला। श्रीराम समर्थ श्रीराम। सततम् कीर्तयन्तो माम् यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च माम् भक्त्या नित्ययुक्ता उपासते। दृढनिश्चयी भक्त भगवत कीर्तनात कसे रंगलेले असतात आणि त्यामुळे ते भगवंताला कसे प्रिय असतात ते या श्लोकात सांगितले आहे। विपुल श्रवणातून उत्तम वक्ता जन्माला येतो असे म्हणतात। भगवंताबद्दल सतत ऐकत राहिले म्हणजे भगवंताबद्दल बोलत राहावेसे वाटते आणि यातूनच नवविधा भक्तीतील दुसऱ्या भक्तीचा जन्म होतो आणि ती म्हणजे कीर्तन भक्ती। ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, आत फार झालं की बाहेर उमटतच। भगवंताच्या प्रेमानं हृदय भरून गेलं की त्याचे गुण गायल्या वाचून चैनच पडत नाही, मग समोर कोणी असो वा नसो। समर्थ सांगतात की भगवंताच्या कीर्तनाची मनापासून आवड असावी, कीर्तन करता करता सात्विक भावानं मन भरून जावं, प्रेमाश्रू यावेत, अनावर व्हावं, करुण रसाचा लोट व्हावा आणि महत्वाचं म्हणजे सदा सर्वदा तातडी हरिकीर्तनाची। तातडी म्हणजे उत्कंठा। आपणास प्रिय असलेल्या व्यक्तीविषयी तिच्या सद्गुणाविषयी आपण ज्या उत्सुकतेने बोलतो तीच उत्सुकता भगवंताविषयी वाटणं, या भावानं भगवंताचं गुणगान करणं म्हणजेच कीर्तन भक्ती। कीर्तन भक्तीनं भगवंत आपलासा करून घेता येईल यात संदेह नाही असा उपदेश समर्थ या समासात करतात। कीर्तन भक्तीचा महिमा वर्णन करताना समर्थ म्हणतात, म्हणून कीर्तनाचा अगाध महिमा, कीर्तने संतोषे परमात्मा, सकळ तीर्थे आणि जगदात्मा हरिकीर्तनी वसे। श्रीराम समर्थ श्रीराम। श्रोती भगवद्भजन पुसिले ते नवविधा प्रकारे बोलिले, त्यात प्रथम श्रवण निरोपिले दुसरे कीर्तन ऐका श्रीराम। सगुण हरिकथा करावी भगवत कीर्ती वाढवावे, अखंड वैखरी वदवावे था योग्य श्रीराम। बहुत करावे पाठांतर कंठी धरावे ग्रंथांतर, भगवत कथा निरंतर करीत जावी श्रीराम। आपुलिया सुखस्वार्था केलीच करावी हरिकथा, हरिकथे विण सर्वथा राहो चिनये श्रीराम। नित्य नवा हव्यास धरावा साक्षेपात्यंतची करावा, हरिकीर्तने भरावा ब्रह्मगोळवघा श्रीराम। मनापासून आवडी जीवापासून अत्यंत गोडी, सदा सर्वदा तातडी हरिकीर्तनाची श्रीराम। भगवंतास कीर्तन प्रिये कीर्तने समाधान होये, बहुत जनासी उपाये, हरि कीर्तने कलयुगी श्रीराम। विविध विचित्रे ध्याने वर्णावे आलंकार भूषणे, ध्यानमूर्ति अंतःकरणे लक्षून कथा करावी श्रीराम। एष कीर्ति प्रताप महिमा आवडी वर्णावा परमात्मा, जेणे भगवद भक्तांचा आत्मा संतुष्ट होये श्रीराम। कथा अन्वय लापणिका नाम घोष करतालिका, प्रसंगे बोलाव्यानेका धात माता नेमस्त श्रीराम। ताळ मृदांग हरि कीर्तन संगीत नृत्य तान मान, नाना कथानुसंधान तुटोचि नेदावे श्रीराम। करुणा कीर्तनाचा लोटे कथा करावी घडघडाटे, श्रोतयांची श्रवणपुटे आनंदे भरावी श्रीराम। कंपरोमांच स्फुराणे प्रेमाश्रू सहित गाणे, देवद्वारी लोटांगणे नमस्कार घालावे श्रीराम। पदे दोहडे श्लोक प्रबंध धाटी मुद्रा अनेक छंद, वीरभाटिव विनोद प्रसंगे करावे श्रीराम। नारा नवरसिक श्रृंहारिक गद्य पद्याचे कौतुक, नाना वचने प्रस्ताविक शास्त्राधारे बोलावी श्रीराम। भक्ति ज्ञान वैराग्य लक्षण नीति न्याय स्वधर्म रक्षण, साधन मार्ग अध्यात्म निरूपण प्रांजळ बोलावे श्रीराम। प्रसंगे हरिकथा करावी सगुणी सगुण कीर्ति धरावी, निर्गुण प्रसंगे वाढवावी अध्यात्म विद्या श्रीराम। पूर्वपक्ष त्यागून सिद्धांत निरूपण करावे नेमस्त, बहुधा बोलणे अव्याव्यस्त बोलोचि नये श्रीराम। करावे वेद पारायण सांगावे जनासी पुराण, माया ब्रह्मीचे विवरण साकल्य वदावे श्रीराम। ब्राह्मण्य रक्षावे आदरे उपासनेची भजन द्वारे, गुरु परंपरा निर्धारे चळोच नेदावी श्रीराम। करावे वैराग्य रक्षण रक्षावे ज्ञानाचे लक्षण, परम दक्ष विचक्षण सर्वही सांभाळी श्रीराम। कीर्तन ऐकता संदेह पडे सत्य समाधान ते उडे, नीति न्याय साधन मोडे ऐसे न बोलावे श्रीराम। सगुण कथा या नाम कीर्तन अद्वैत म्हणिजे निरूपण, सगुण रक्षून निर्गुण बोलत जावे श्रीराम। असो वक्तृत्वाचाधिकार अल्पास न घडे सत्योत्तर, वक्ता पाहिजे साचार अनुभवाचा श्रीराम सकळ रक्षून ज्ञान सांगे जेणे वेद ज्ञान भंगे उत्तम सन्मार्ग लागे प्राणी मात्रांसी श्रीराम असो हे सकळ सांडून करावे गुणानुवाद कीर्तन या नाव भगवत भजन दुसरी भक्ती श्रीराम कीर्तने महादोष जाती कीर्तने होये उत्तम गती कीर्तने भगवत प्राप्ती एदरथी संदेह नाही श्रीराम कीर्तने वाचा पवित्र कीर्तने होये सत्पात्र हरि कीर्तने प्राणी मात्र सुशील होती श्रीराम कीर्तने अवेग्रता घडे कीर्तने निश्चये सापडे कीर्तने संदेह बुडे श्रोतया वक्तयांचा श्रीराम सदा सर्वदा हरि कीर्तन ब्रह्म सुत करी आपण तेणे नारद तोची नारायण बोली जेता हे श्रीराम म्हणून कीर्तनाचा गाध महिमा कीर्तने संतोषे परमात्मा सकळ तीर्थे आणि जगदात्मा हरि कीर्तनी वसे श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे कीर्तन भक्ति निरूपण नाम समास दुसरा श्रीराम समर्थ श्रीराम। आपण ज्याचे नाम घेतो तोच खरा आहे आणि त्याच्या सत्तेने सगळे घडते ही जाणीव जागी राहणे यालाच नामस्मरण असे म्हणतात। प्रपंचामध्ये वावरत असताना भगवंताचा सारखा विसर पडतो, तो न पडू देण्यास नामासारखा अन्य उपाय नाही। नामसाधनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे नाम घेताना कर्माचा अथवा संसाराचा त्याग करावा लागत नाही। साधकाला नामाच्या अनुसंधानात आपले सारे व्यवहार सांभाळता येतात। नामसाधना सर्व जातीवर्णांच्या लोकांसाठी खुली आहे। या समासात समर्थांनी सांगितले आहे, चहुवर्णा नामाधिकार नामी नाही लहान थोर जड मूढ पैल पार पावती नामे। फक्त श्री समर्थच नव्हे, महाराष्ट्रातील सर्वच संत नामस्मरण भक्तीचे एकमुखाने आणि एकमताने समर्थन करतात। मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची असे नाथ महाराज म्हणतात। तर रामनामे वाट चाली यज्ञ पावलो पावली रामनाम ग्रासो ग्रासी तो जीविलाच उपवासी असे तुकोबा म्हणतात। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई या चौघांनी हरिपाठाचे अभंग लिहिले आहेत। संत नामदेवांचा देखील हरिपाठ आहे। श्री समर्थ हे देखील त्याच संत परंपरेतले असल्यामुळे त्यांनी देखील नामाचे महात्म्य सांगण्यासाठी हा नामस्मरण भक्तीचा समास लिहिला। नामस्मरणाचा महिमा वर्णन करताना समर्थ म्हणतात, काहीच न करुनी प्राणी राम नाम जपे वाणी तेणे संतुष्ट चक्रपाणी भक्ता लागी सांभाळी जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम। मागा निरोपिले कीर्तन जे सकळांस करी पावन आता एका विष्णो स्मरण तिसरी भक्ती श्रीराम।
स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे, नामस्मरणे पावावे समाधान श्रीराम।